आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा. 3,250 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना पत्र. आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम. गोंदिया जिल्ह्यात पारा 8.2 अंश सेल्सिअसवर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विकासकामांना वेग देणाऱ्या 3,250 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं. मालदा रेल्वे स्थानकातून हावडा गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला आज दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर 4 आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांनाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. शयनयान वंदे भारत रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणार आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होणार आहे. एकूण 823 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत 16 आधुनिक कोच आहेत. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले,
बंगाल की इस पावन भूमि से आज भारतीय रेल के आधुनिकीकरण की तरफ एक और बड़ा कदम उठाया गया. आज से भारत में वंदे भारत स्लीपर ट्रेनों की शुरुआत हो रही है. ये नई वंदे भारत स्लीपर ट्रेन देशवासियों के लंबे सफर को और आरामदायक बनाएगी, यादगार बनाएगी. विकसित भारत की ट्रेनों ये कैसी होनी चाहिए, इस वंदे भारत स्लीपर ट्रेन में आप साफ साफ नजर आता है.
राष्ट्रीय महामार्गाच्या धूपगुरी फलकाता दरम्यान चौपदरीकरणाचं भूमिपूजनही मोदी यांनी यावेळी केलं. यामुळे उत्तर बंगालमधील प्रादेशिक दळणवळणाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत 242 बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित संकेतस्थळं ब्लॉक केली आहे. यामुळे आतापर्यंत बंद करण्यात आलेल्या अशा वेबसाईटची संख्या 7,800 अधिक झाली आहे. ही कारवाई वापरकर्त्यांचं विशेषतः युवकांचं संरक्षण करण्यासाठी तसंच अनियंत्रित ऑनलाईन सट्टेबाजीमुळे होणारे आर्थिक आणि सामाजिक नुकसान रोखण्यासाठी करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. इराणमधील वाढत्या तणावामुळे भारतीय नागरिक काल रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचले आहे. इराणमधील अस्थिर परिस्थिती आणि असुरक्षितता लक्षात घेता भारत सरकारनं आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचं आवाहन केलं होतं. इराणहून परतलेल्या भारतीय नागरिकांनी सरकारच्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार मानले आहे. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार झाले. जंगलाच्या वायव्य भागात नक्षली असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं इथं शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पथकाच्या दिशेनं गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा पथकानं केलेल्या गोळीबारात 2 नक्षली ठार झाले असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 5 तालुक्यातील 52,423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसंच अमरावती जिल्ह्यातील मौजा धामक इथं पुनर्वसनाचा प्रश्न देखील प्राधान्यानं मार्गी लावणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. याशिवाय अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या 1,901 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आणि संचालनालयाचं नाव अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील युवकांसाठी परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्थान महिमा स्थापन करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान अंतर्गत 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत व्यापक तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत 0 ते 40 वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत केली जाणार आहे. पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना विशेष कार्ड देऊन पुढील तपासण्या आणि हायड्रॉक्सी युरिया औषध मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकातील अत्यल्प मतदानामुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी मागणी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ईव्हीएम वापराबाबत मतदारांमध्ये संशय असून अनेक राज्यांनी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारल्याचं नमूद केलंय. मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, व्हीव्हीपॅटचा वापर न होणं आणि शाई पुसली जाणं या बाबी गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. लोकशाहीच्या आरोग्यासाठी जनभावनेचा आदर करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. कागदावर शिवसेना संपवली असली तरी जमिनीवरची शिवसेना संपवता येत नाही हे निकालांनी सिद्ध केल्याचं ते म्हणाले. मुंबईत 65 उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. भाजपाचा विजय डागाळलेला असून यंत्रणेचा दुरुपयोग, नियम बदल आणि शाई पुसली जाण्याच्या प्रकरणांवरून भाजप जमिनीवर मजबूत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केलाय. फेब्रुवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात विधी सेवा महाशिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शिबिरात दारव्हा आणि बाभुळगाव तालुक्यांचा समावेश राहणार आहे. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय आणि कल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात आढावा बैठक पार पडली. विदर्भात आज गोंदिया जिल्ह्यात 8.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदिया पाठोपाठ यवतमाळ इथं 10 अंश सेल्सिअस तर नागपूर इथं 10.2 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 11 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. वाशिम इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची 3 दिवसीय सरस प्रदर्शनी आणि वऱ्हाडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. वाशिम जिल्हा क्रीडा संकुल इथं 16 ते 18 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झालं. या जत्रेत महिला बचत गटांचे 60 स्टॉल उभारण्यात आले असून विविध खाद्यपदार्थ, हस्तकला आणि शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वर्धा शहरालगत वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकला जात असल्यानं आरोग्य आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनानं 3-सदस्यीय समिती गठीत केली असून शहरालगतच्या 11 ग्रामपंचायतींनी सहकार्य करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिल्या आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 3 झोन तयार करून कचरा झोननिहाय डम्पिंग यार्डमध्ये जमा केला जाणार आहे. कचरा वाहतुकीसाठी प्रशासन वाहन उपलब्ध करून देणार असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक वापर रोखण्यासाठी जनजागृती आणि कडक कारवाईचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 2 महिन्यांपासून प्रलंबित असल्याच्या कारणावरून भंडारा शहरात महिलांनी राष्ट्रीय महामार्ग नागपूर नाका इथं रास्ता रोको आंदोलन केलं. भंडारा शहरातील अनेक महिलांचे अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल मतमोजणी झाल्यावर रात्री उशिरा अंतिम निकाल आले. या निकालांनुसार भारतीय जनता पक्षानं 1425 जागा जिंकल्या असून राज्यात वर्चस्व गाजवलं आहे. शिवसेनेनं 399, काँग्रेसनं 324, राष्ट्रवादी काँग्रेसनं 167, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 155, एमआयएमनं 113, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 36, मनसेनं 13 आणि बसपानं 6 जागा जिंकल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांपैकी भाजपने 102 तर काँग्रेसनं 34 जागा जिंकल्या आहेत. अमरावतीत 87 जागांपैकी भाजपनं 25, एमआयएमनं 11, युवा स्वाभिमान पक्षानं 16 आणि काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवलाय. अकोल्यात 80 जागांपैकी भाजपानं 38, काँग्रेसनं 21 आणि वंचित बहुजन आघाडीनं 9 जागा जिंकल्या आहेत. तर चंद्रपूरमध्ये 66 जागांपैकी काँग्रेसनं 27 आणि भाजपनं 23 जागांवर विजय मिळवलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा. 3,250 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम. गोंदिया जिल्ह्याचा पारा 8.2 अंश सेल्सिअसवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.